प्रेषितांची कृत्ये अध्याय 19. मग असे झाले की अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन एफिसात पोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यास तो म्हणाला,
तुम्ही विश्वास धरिला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?
त्यांनी त्याला म्हटले,
पवित्र आत्मा दिलेला आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.
तो त्यास म्हणाला,
तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?
ते म्हणाले,
योहानाचा बाप्तिस्मा.
पौलाने म्हटले,
योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोका सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.
हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नामात बाप्तिस्मा घेतला आणि पौलाने त्याचवर हात ठेविले तेव्हा पवित्र आत्मा त्याचवर आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. ते अवघे सुमारे 12 पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याच्या गोष्टीविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत निर्भीडपणे 3 महिने बोलत गेला. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले. तेव्हा त्याने त्याचमधून निघून शिष्यासही वेगळे केले आणि तोरणाच्या शिक्षणगृहात तो प्रतिदिवशी संवाद करू लागला. असे 2 वर्षे चालल्यामुळे आसियात राहणाऱ्या सर्व यहुदी व हेल्लेनी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाम उच्चारून म्हणू लागले,
ज्या येशूची पौल घोषणा करीतो त्याची मी तुम्हास शपथ घालतो.
असे करणारे इसम एक यहुदी मुख्य याजक स्कीवा याचे 7 पुत्र होते. त्यास दुष्ट आत्म्याने जबाब दिला,
मी येशूला व पौलालाही ओळखतो पण तुम्ही कोण आहात?
मग ज्या मनुष्यास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याचवर उडी घालून दोघास हटविले आणि त्यावर इतका पगडा बसविला की ते उघडे नागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. तेव्हा इफिसात राहणारे यहुदी व हेल्लेनी या सर्वास हे माहीत होऊन भय प्राप्त झाले आणि प्रभू येशूच्या नामाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये पदरी घेऊन ती उघड केली. जादू करणाऱ्यातील बऱ्याच लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वाधिकता जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. याप्रमाणे प्रभूचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमास जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय केला व म्हटले,
तेथे गेल्यानंतर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.
मग आपली सेवा करणाऱ्यांपैकी तिमथ्य व एरास्त या दोघास मासेदोनियास पाठवून तर स्वतः काही दिवस आसियात राहिला. या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच चळवळ झाली कारण की देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अर्तमी देवीचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरास बराच कामधंदा लावून देत असे. त्याने त्यास व तसल्याच इतर कारागिरास जमून म्हटले,
घड्यांनो, या धंद्याने आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही पाहता व ऐकता की इफिसात केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आसिया देशात हातांनी केलेल्या आकृती देव नाहीत असे या पौलाने बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितविले आहे. यामुळे या आपल्या धंद्याची अपकीर्ती होईल असे भय आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची भक्ती सर्व आसिया व जगही करीते तिचे देऊळ तुच्छवत व ती स्वतः महत्व भ्रष्ट होईल असे ही भय आहे.
हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की
इफिसकरांची अर्तमी खोर.
इतक्यात नगरात धांदल उडाली आणि पौलाचे वाटेतले सोबती मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख यास पकडून त्यास ओढीत ओढीत ते एकचित्ताने नाटकगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आसियाच्या अधिकारातील कित्येक त्याचे मित्र होते. त्यांनी त्याला निरोप पाठवून विनंती केली की नाटकगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नये. तेव्हा कोणी काही कोणी काही अशा आरोळ्या मारल्या. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकच कळले नाही. मग अलेक्झांडर याला यहुदी लोकांनी पुढे ढकलल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले. तेव्हा अलेक्झांडर हाताने घुडावून लोकांची समजूत घालण्यास पाहत होता. परंतु तो यहुदी आहे असे समजल्यावर सुमारे 2 तास पर्यंत अशी सर्वांची एकच आरोळी झाली. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला,
अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचा व जुपितरापासून पडलेल्या मूर्तींचा पुजारी इफिस नगर आहे हे ज्याला ठाऊक नाही असा कोण मानून आहे. या गोष्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये. कारण जी मनुष्य तुम्ही येथे आणली आहेत ती देवालय लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी अशी नाहीत. यास्तव देमित्रिय व त्यांच्या सोबतीचे कारागीर यांचा कोणाशी वाद असल्यास नाट्यगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत. त्याच पुढे त्यांनी एकमेकावर आरोप ठेवावा. पण दुसऱ्या एखाद्या गोष्टीची मागणी असली तर ती बद्दल कायदेशीर सभेत ठरविले जाईल. या दंगलाचे कारण काय याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.
असे बोलून त्याने सभा विसर्जन केली.